आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली पोपप्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस शारांत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण करतले. मध्य प्रदेशांतल्या इंदूर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. इराणा बरोबरचे गैर सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो आनी उपरांत दरफे धोरणात्मक दृश्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची समुद्र दुनी सगळ्यां खातीर उक्ती करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. आयसीसी बायलांच्या T20 संवसारीक करंड सर्तीन आज भारत आपल्या मोहिमेची सुरवात पाकिस्ताना आडच्या खेळांत करतलो. दादल्यांच्या क्रिकेटांत हिमाचल प्रदेशांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या 1 दिसाच्या खेळांत काल भारतान अफगाणिस्तानाचेर 7 विकेटींनी जैत मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आनी स्लोवेकिया या 2 देशांच्या भोंवडेच्या पहिल्या पांवड्यान काल राती फ्रान्साच्या नीस शारांत पावले. प्रधानमंत्री मोदी आज फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले तशेंच दोनूय फुडारी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण करतले. तातूंत संवसारभरांतले मुखेल इनोव्हेशन स्टार्टअप्स आनी व्हेंचर कॅपिटल फंड एकठांय येतात. आपल्या 2 देशांच्या भोंवडेच्या 2ऱ्या पांवड्यान प्रधानमंत्री मोदी आज स्लोवेकियाक वतले. आपल्या 2 दिसांच्या भोंवडेन मोदी स्लोवेकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांची भेट घेतले. ते ब्रातिस्लावान स्लोवेकियाचे तांचे समपदस्थ रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. स्लोवेकियाची भोंवडी सोपोवन प्रधानमंत्री मोदी फ्रान्साक परततले आनी थंय ह्या म्हयन्याच्या 16-17 तारखेक देशाच्या उदेंत भागांत आशिल्ल्या आवियान शारांत जावपी G7 परिशदेन वांटो घेतले. आपल्या भोंवडेच्या निमाण्या पांवड्यान प्रधानमंत्री मोदी ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक युरोपांतल्या सगळ्यांत व्हडल्या तंत्रज्ञान आनी स्टार्टअप कार्यावळ वीवाटेक समितान वांटो घेवपाक पॅरिसाक वतले. मोदी पॅरिसांतल्या भारतीय समुदायाक लेगीत संबोधीत करतले अशी अपेक्षा आसा. फ्रान्सान जावपा आशिल्ल्या G7 शिखर सभेवेळार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन हेर संसारीक फुडाऱ्यांक मेळटले अशें व्हाईट हाऊसान सांगले. प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यान सांगले, अर्थिक वाड, पुरवण साखळी, कृत्रीम बुद्धिमत्ता, गुंतवणूक भागीदारी आनी वेगवेगळ्या जागतीक सुरक्षा आव्हानाचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. बुधवारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेवपाचे आसात. मध्य प्रदेशांतल्या इंदोर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. परिशदेन एकमतान इंदोर जाहीरनामो आपणायलो. ह्या जाहीरनाम्यांत अन्न सुरक्षा, शेतकार कल्याण, हवामान अनुकूल शेती, शेती वेपार आनी डिजिटल शेतीविशी निर्णय घेतले. ब्रिक्स देश संवसारांतल्या 1/4 लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात आनी संवसारीक शेती उत्पादनांत सुमार 42% योगदान दितात अशें शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलें. इंडोर घोषणापत्र फक्त कराराचो दस्तावेज न्हय तर ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचे आनी सामायिक जापसालदारकेचे प्रतीक अशें तांणी म्हळें. परिशदेन 4 नवे संस्थात्मक उपक्रम जाहीर जाले. तातूंत सैमीक आनी सृजनशील शेतीचेर संयुक्त संशोधन करपा खातीर उत्कृश्टता केंद्राचे जाळे तयार करप, शेती मळार यांत्रिक बुद्धिमत्ता आनी डिजिटल तंत्रगिन्यान हाडपा खातीर ब्रिक्स डिजिटल नेटवर्क स्थापन करप, बियो आनी पारंपारीक बियान जातीच्या संवर्धनाक संबंधित शेतकारांचे हक्क सुरक्षीत करपा खातीर जागतीक मंच स्थापन करप आनी ब्रिक्स एग्री एन जाळे स्थापन करप हांचो आस्पाव जाता. भारत सरकार शेतकारांक युरियाची गोणी 266 रुपया आनी डीएपीची गोणी 1,350 रुपया दरान दितले आनी अतिरिक्त खर्चाचो भार सरकार स्वता सोसतले अशें चौहान हांणी सांगले. डॉ बुद्री ताती हांकां अंदुवर्साचो पद्मश्री पुरस्कार फावो जाला. तांचे विशीं जाणून घेवया.
If we don't work for these women, then who will? To make them capable and self-reliant, education is essential. Sometimes people would shut their doors on us. It used to hurt deeply. In the 90s, I started a small school for children. Today, people are progressing in every field. Thousands of children are studying. This is not the work of just one Budri Tati. To recognize and bring forward someone from such remote forests, that is dignity. That is self-respect. It gives a deep sense of
आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
सरकारान लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हांची 30 जूनच्या दनपारसा नवे लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक केल्या. ते सध्या लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत आसात. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी त्याच दिसा सेवेंतल्यान निवृत्त जातात. संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनाप्रमाण लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे खडकवासलातल्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे आदले विद्यार्थी आनी December 1986 ते आर्म्ड कोरान रुजू झाले. सुमार 4 दशकांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीन तांकां परिचालन धोरणात्मक क्षमता विकास आणि संस्थात्मक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा व्यापक अनुभव असा. भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता आणि दीर्घकालीन परिवर्तनात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिला. इराणाबरोबरचे गैर सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो. उपरांत देडेफेन धोरणात्मक दृष्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची सामुद्र धुणी सगळ्या खातीर उक्ती करतले अशे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. सोशल मिडियाचेर तांणी ही घोषणा केल्या. त्याच वेळार अपेक्षा केल्ले प्रमाण ही कबलात जाली ना जाल्यार नव्यान हल्ले करपाची धमकी ट्रम्प हांणी तशीच दवरल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या प्रस्तावित कबलातीची तुलना 2015 संयुक्त कार्ययोजने कडेनूय केल्या. मजगती खंयच्याच कबलातीचेर सयोग देरफेत जावपाची शक्यताय ना अशे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई हांणी सांगला. आज अशें जावचे ना आनी फुडल्या दिसांनी जावंक शकता अशें तांणी म्हळां. केरळांतले नामनेचे साबरीमाला अयप्पा देवूळ आयच्या मिथुनम या मल्याळम म्हयन्याच्या पुजा खातीर उक्ते जातले. तांत्रीक कंदरारू महेश मोहनारू हांच्या उपस्थितीन मेलसंती ईडी प्रसाद सांजवेळा 5 गर्भकूड उक्ती करतले आनी पारंपारीक दिवो पेटयतले. भक्त www.sabarimalaonline.org या साबरीमाला ऑनलाईन पोर्टलाचेर व्हर्च्युअल क्यू सिस्टमा वरवीं दर्शन स्लॉट्स आरक्षित करूंक शकतात. देवूळ म्हयन्याच्या पुजा खातीर उक्ते उरतले आनी विधी पुराय जाले उपरांत या म्हयन्याचे 19 तारखेक बंद जातले. IMD म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांखातीर अंदमान निकोबार जुव्यांचेर केरला माहे ओडिशा तामिळनाडू पुडुचेरी कराईकल ईशान भारताच्या कांय भागांत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. ICC बायलांच्या T20 संसारीक करण सर्तीन भारतीय बायलांचो पंगड आज बर्मिंगहामांतल्या एचबेस्टनांत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड आपल्या मोहिमेची सुरवात करतलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 7 सुरू जातली. आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 एक भाग म्हणून आयुष मंत्रालयान मोरारजी देसाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हॅबेल हांच्या जोड पालवान आज एक महत्वाची संसारीक ऑनलाईन योग कार्यावळ घडवून हाडली. दादल्यांच्या क्रिकेटान हिमाचल प्रदेशांतल्या धरमशालांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळांत भारतान अफगाणिस्तानचेर 7 जैत मेळयले. पावसाक लागून व्यत्यय आयिल्ल्या ह्या खेळांत 195 धावण्याचे लक्ष्य भारतान 22.5 ओव्हरींनी साध्य केले. भारत आनी अफगाणिस्तान हांचे मदली दुसरी ODI 17 जूनाक लखनौ शारांत जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस शारांत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण करतले. मध्य प्रदेशांतल्या इंदूर शारांत 5 ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. दादल्यांच्या क्रिकेटान हिमाचल प्रदेशांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळांत काल भारतान अफगाणिस्तानाचेर 7 जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजवेळा 6:30.